ओम शांती। आज आपण पाहणार आहोत की जसं आपण बीज पेरू त्याप्रकारेच फळ मिळणार आहे। जसं उदाहरण दिलं जातं, शेतामध्ये आपण गहू पेरला तर गहूच उगवतो, ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवते। त्या पद्धतीनेच आपण जशा प्रकारे कर्म करतो त्या पद्धतीने त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं। त्याच्यासाठी कर्माच्या गहन गतीचा सिद्धांत न्यूटननी सांगितलेला आहे की क्रियेची प्रतिक्रिया ही जरूर होत असते। आणि म्हणून आज आपण ज्या काही अपेक्षा ठेवतो पण त्यापूर्वी आपण त्या प्रकारे आपले कर्म करणं आवश्यक आहे। जर आपण इतरांना प्रेम दिलं तर त्यांच्याकडून आपल्याला प्रेम मिळू शकेल। इतरांशी जर आपण कटुव्यवहार केला तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया आपल्याला सुद्धा कटुव्यवहाराच्या रूपामध्येच मिळू शकते। आणि म्हणून कर्माच्या गहन गतीला आपण जाणून प्रत्येक विचार हा श्रेष्ठ पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवणं आवश्यक आहे। कारण मनात जे काही विचार येत असतात त्या आधारे आपला दृष्टिकोन वृत्ती बनत असते। आणि जसा दृष्टिकोन वृत्ती बनते त्या पद्धतीने आपले व्यवहार होत असतात। आणि म्हणून प्रत्येक विचार हा आपला जीवनात महत्वाचा आहे। आपण जीवनामध्ये पाहत आहे की बऱ्याच वेळेला सारख्या समस्या येत असतात, परिस्थिती निर्माण होत असतात। आपण विचार करतो की या परिस्थिती समस्या किती दिवस, परंतु ह्या निर्माण झाल्या कुठून। त्याच्यासाठी एक सुंदरचं उदाहरण द्यावंसं वाटतं की एक राजा होता आणि त्या राजाकडं एक शेतकरी होता आणि त्याच्याकडं राजाने चंदनाची झाडांची बगीचा मोठा दिलेला होता लावण्यासाठी, मोठा करण्यासाठी। हळूहळू चंदनाची झाडं मोठी झाली, राजाची आणि त्या व्यक्तीची खूप दोस्ती होती, आपापसामध्ये प्रेम होतं। परंतु जेव्हा ती झाडं मोठी झाली तेव्हा तो विचार करू लागला शेतकरी, का तर ही चंदनाची जी झाडं आहेत मी विकायला जर गेलो तर मला खूप पैसा मिळू शकेल, पण जर राजाला जर विकायची जर झाली तर मला कमी पैशामध्ये विकावं लागतील। मग तो विचार करू लागला की मला याच्यातून जास्त पैसे कसे मिळू शकतील। तो विचार करू लागला की जर राजाचा जर मृत्यू जर झाला तर मला या चंदनाच्या भरपूर पैसे मिळू शकतील। हा त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्याने पाहायला सुरुवात केली, दृष्टिकोन ठेवला की राजाचा जर मृत्यू जर झाला तर। आणि तेच विचार राजापर्यंत पोहोचले आणि राजाच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरुवात झाली की हा आपला जो मित्र आहे त्याची चंदनाची शेती मोठी झालेली आहे, झाडं मोठी झालेली आहेत आणि आता ते चंदन तो विकणार आणि दुसरीकडे जर विकलं तर आपल्याला त्याचा फायदा नाही होणार। जर त्यांनी आपल्याला जर दिली तर कमी पैशामध्ये भरपूर झाड आपल्याला किंवा चंदन मिळू शकेल। तेव्हा त्याने हा कुणाने विचार करायला सुरुवात केली तेव्हा अनेक मनामध्ये राजाचेही उलट सुलट विचार येऊ लागले आणि तो विचार करू लागला जर आपण त्या शेतकऱ्याला जर मारूनच टाकलं तर सर्व काही ती चंदनाची झाड आपल्याला मिळू शकतील। आणि त्या पद्धतीनं या इकडं त्या शेतकऱ्याचे जे विचार मनामध्ये निगेटिव्ह झाले ते राजापर्यंत पोहोचले। याचा अर्थ स्पष्ट होतो की क्रियेची प्रतिक्रिया ही जरूर होत असते आणि आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत त्याचा प्रवाह सुद्धा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो। आणि जर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असतील तर ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्याकडून दुप्पट चौपट आपल्याला निगेटिव्हच प्रतिसाद मिळू शकतो। आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपण नेहमी सतत पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत। ज्या पद्धतीनं एक व्यक्तीचं उदाहरण आहे की त्या व्यक्तीने आपली आत्महत्या केली, रेनॉल्ड म्हणून त्या व्यक्ती होता आणि सगळे प्रयोग करत होते की त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला। डॉक्टरांनी रिसर्च केला आणि सांगितलं पोस्टमार्टम केल्यानंतर की या व्यक्तीचा मृत्यू एक गण, छोटी गण जी चालवली आहे आणि ती लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. परंतु त्यांनी त्याचा मृत्यू होण्यापूर्वी तो जो 10व्या मजल्यावरती राहत होता आणि तिथं त्याने आपल्या रूम मध्ये चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवलेली होती, त्यानं आपल्या स्वतःच्या आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता आणि ते पूर्ण चिठ्ठीत स्पष्ट लिहिलेलं होतं. आणि त्याचा विचार होता की आपण या मजल्यावरून खाली जर उडी टाकली तर आपला मृत्यू हा निश्चित होईल. आत्महत्येच्या दृष्टीनं त्याने वरून उडी टाकलेली होती. परंतु वरनं खाली येत असताना 9व्याच मजल्यावरती दोन पती पत्नी आपापसामध्ये भांडत होते आणि भांडत असताना त्या पतीच्या हातामध्ये एक बंदूक होती आणि त्या बंदुकीतनं ती जी गोळी सुटली आणि ती त्यांना लागली आणि खाली कोणी असा मृत्यू होऊ नये म्हणून जाळी लावलेली होती तर त्या जाळीमध्ये तो व्यक्ती येऊन पडला. अर्थ त्याचा असा आहे की त्यांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला होता पण त्याला माहिती नव्हतं की खाली जाळी लावलेली आहे आणि आपण जर आत्महत्या केली तर ह्याच्यातून मृत्यू होऊ शकत नाही. परंतु जेव्हा तो वरून खाली येत होता, उडी टाकलेली होती, तेव्हा त्या क्षणाला तिथं 9व्या 8व्या मजल्यावरती त्या व्यक्तींचं पती पत्नीशी भांडण चाललेलं असताना त्या पतीच्या हातून चुकून सुटती गोळी आणि ती नेमकं त्या व्यक्तीला लागते आणि त्या आधारे त्याचा मृत्यू झालेला असतो. परंतु अनेक काळानंतर खूप रिसर्च केल्यानंतर अनेकांना ते लक्षात आलं की खरं कारण काय होतं. तर जे पती पत्नी भांडत असतात तर ते त्या व्यक्तीचे आई वडील असतात आणि आईनं ज्या आई असते त्या आईनं वाट खर्चीसाठी किंवा जेब खर्चीसाठी पैसे दिलेले नसतात आणि म्हणून तो विचार करत असतो की आपल्या आईचा मृत्यू झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यानं युक्ती ठरवलेली होती. आई वडील सतत भांडत असतात आणि वडील नेहमी आपल्या आईला धमकी देत असतात तेव्हा बंदूक हातात घेऊन धमकी देत असतात. तेव्हा त्यांनी पाहिलं की आपण वडील असे करत आहेत आणि त्या बंदुकेमध्ये कधीही गोळी नसते हे त्याला माहिती होतं. म्हणून त्यांनी विचार केला की आईनं मला पैसे दिले नाहीत तर आईचा मृत्यू झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यानं गपचूप त्या बंदुकीमध्ये गोळ्या घालून ठेवल्या. आणि विचार त्यांनी काय केला की याच्या आई याचा आधारे वडील जेव्हा आपापसामध्ये भांडतील वडील आणि आई तेव्हा वडिलांच्याकडून गोळी लागेल आणि आईचा मृत्यू होईल. परंतु झालं परिणाम काय की त्यानं जी गोळी भरलेली होती तीच गोळी ज्या जेव्हा समय आलेला तेव्हा आत्महत्येच्या ऐवजी त्या गोळीच्या आधारे त्याचाच मृत्यू झाला. अर्थात ज्याच्यासाठी आपण करत असतो त्याचं रिटर्न आपल्याला तशाच प्रकारचं फळ मिळतं तर दुसऱ्याचं त्याच्यामध्ये नुकसान होत नाही परंतु आपला स्वतःच नुकसान होत असत. आणि म्हणून आपल्या मनामध्ये सकारात्मक श्रेष्ठ जर विचार ठेवले तर आपल्याला त्याचं फळ सुद्धा श्रेष्ठ मिळू शकतं. जर श्रेष्ठ विचार जसं आपण प्रेम दिलं तर अनेकांच्याकडून आपल्याला प्रेमयुक्त व्यवहार आपला होऊ शकेल. ज्या पद्धतीनं आज आपण पाहतो जेव्हा शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो तेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो, बऱ्याच वेळेला विचारलं जातं की विद्यार्थ्यांना की आपल्याला राम आवडतो किंवा काय रावण आवडतो, तेव्हा त्या मुलांच्याकडून उत्तर अनेक वेळेला आम्हाला मिळाले की रावण आवडतो. तेव्हा आम्ही विचारलं की खरोखर जर तुम्हाला रावण आवडत आहे पण तुमच्याशी जर रावणासारखं कोणी वागायचं जर ठरवलं आणि वागलं तर तुम्हाला आवडेल का, तेव्हा प्रत्येकाने उत्तर दिलं की नाही. सर्वांनी आमच्याशी रामासारखाच व्यवहार केला पाहिजे. परंतु विचार करा, जर आपण सर्वांशी रावणासारखा व्यवहार करायला लागलो तर कोण आपल्याशी रामासारखा व्यवहार करू शकेल किंवा करतील का? जर आपण रामासारखा सर्वांशी व्यवहार केला तर जरूर त्याचं रिटर्न आपल्याला सर्वजण रामासारखा आपल्याबरोबर व्यवहार करू लागतील. आणि म्हणून कर्माचा हा सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख शांती संपन्नता जर आणायची असेल तर आपण आपले विचार आदर्श बनवले पाहिजेत. आपला दृष्टिकोन श्रेष्ठ सकारात्मक पॉझिटिव्ह बनवला पाहिजे तर त्या आधारे आपली कर्म श्रेष्ठ होऊ शकणार आहेत. आणि म्हणून आपण दरवेळी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणी साधारण मनुष्य आपण या ठिकाणी नाही, पण या संपूर्ण मोठ्या सृष्टीवरती, संपूर्ण सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण एक महान व्यक्ती आहोत. आपल्याला साधारण जीवन जगायचं नाहीये. जगतो आणि मरतो, पण आपल्याला याच्यापेक्षा काहीतरी महान कार्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला श्रेष्ठ पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. आणि हे विचार हे बीज आहेत. विचार जशा प्रकारचे त्या पद्धतीनं कर्माचं फळ मिळू शकतं. आणि म्हणून पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांना महत्वाचं स्थान दिलेलं आहे. पण जेव्हा आपण विचार करायचं ठरवतो, चांगले विचार करायचे, तेव्हा परिस्थिती वेगवेगळ्या येत असतात. आणि मग आपण बऱ्याच वेळी म्हणतो, मी ठरवलेलं होतं चांगला विचार करायचा, चांगला व्यवहार करायचा, सगळ्यांशी रामासारखं वागायचं, पण अशी परिस्थिती आली ना म्हणून मी असं केलं किंवा माझ्या हातून असं घडलं. परंतु ही परिस्थिती जी आलेली होती ती आपल्याला याच गोष्टीसाठी आलेली होती की आपण जो मनामध्ये निश्चय केलेला आहे की श्रेष्ठ कर्म करायचे आहेत, तर हा निश्चय आपला कितपत पक्का आहे. कारण ह्या परिस्थिती आल्याशिवाय आपला निश्चय समजू शकत नाही. आणि जितकी दृढता असेल तितकं आपली कर्म श्रेष्ठ होऊ शकणार आहे. पण जर निश्चय किंवा विचार जो आहे तो दृढ नसेल, तर मग आपल्या हातून श्रेष्ठ कर्म होऊ शकणार नाही. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवण्यासाठी येत असते. आणि म्हणून प्रत्येक वेळी परिस्थितीतून आपण चांगलं किंवा पॉझिटिव्ह बघण्याची, विचार करण्याची दृष्टी जी आहे ती आपण आणली पाहिजे किंवा ती सवय लावून घेतली पाहिजे. तरच आपण त्या परिस्थितीवरती मात करून आपल्यामध्ये चांगल्या गुणांना किंवा चांगल्या गुणांची वृद्धी करू शकतो आणि जीवनामध्ये यश सफलता प्राप्त करू शकतो. ज्या पद्धतीने एक छोटस उदाहरण आहे की एक व्यक्ती एका घरामध्ये तीन व्यक्ती असे बुजुर्ग आलेले होते आणि बाहेर दारात उभे होते. तेव्हा घरची स्त्री पाहिलं की त्यांनी ते तीन वृद्ध आलेले आहेत, तेव्हा तिनं बाहेर जाऊन त्यांना आत बोलवलं की कशासाठी आलेत, काय विचारावं म्हणून. परंतु जेव्हा ती बोलवायला गेली तेव्हा त्या तिन्ही व्यक्तींनी सांगितलं की घरचा मालक घरात आहे का, तेव्हा तिनं उत्तर दिलं की नाही. तेव्हा त्या तिन्ही व्यक्तींनी सांगितलं की घरातला तुमचा मालक जो व्यक्ती आहे तो आल्यानंतरच आम्ही येऊ, तोपर्यंत ते तिन्ही व्यक्ती बुजुर्ग बाहेरच थांबून होते. सकाळची संध्याकाळ झाली. संध्याकाळी त्या घरचा प्रमुख व्यक्ती आल्यानंतर पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं की असे असे तिघे जण आलेले आहेत आणि ते तुम्ही जोपर्यंत आलेला नाही तोपर्यंत आत येणार नाही असं सांगितलेलं होतं, अजून ते तिथंच बाहेर उभे आहेत. तेव्हा पतीने सांगितलं की ठीक आहे, मग त्यांना आत बोलून घेऊन या. तेव्हा ती स्त्री बाहेर गेली आणि त्या तिन्ही वृद्धांना आत येण्यासाठी विनंती करू लागली. तेव्हा त्या तिन्ही व्यक्तींनी, त्यांच्या तिन्ही पैकी एकाने सांगितलं की आम्ही तिघांच्या पैकी कोणीतरी आत एकच येऊ शकणार आहे आणि तुम्ही सांगा की आम्ही आत कोणी येऊ द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तिघे जण कोण आहोत त्याचा परिचय करून दिला. मी धन आहे ना, दुसऱ्याने सांगितलं मी सफलता आहे आणि तिसऱ्याने सांगितलं मी प्रेम आहे. तेव्हा ती महिला आत गेली आणि आपल्या पतीला विचारलं की ते तिघे जण म्हणतात की तुम्ही कोणाला तरी एकाला बोलवा, आम्ही तिघे जण एकाच वेळी आत येऊ शकत नाही. तेव्हा कोणाला आत बोलवायचं विचार करू लागले. पती म्हणाला की बरं झालं, धन आला आपण आत बोलूया, जर धन आलं तर आपण मालामाल होऊ, संपत्तीवान होऊ. तेव्हा पत्नी म्हणाली नाही नाही, आपण सफलता हा जो व्यक्ती आहे त्याला बोलवूया तर आपल्या जीवनात सफलता येत राहील. तेव्हा हे पती पत्नीचं संभाषण त्यांची सुनबाई ऐकत असते. तेव्हा ती सुनबाई म्हणते की नाही, आपण प्रेम जो व्यक्ती आहे त्याला आत बोलवून घ्या, कारण प्रेमामुळे आपापसामध्ये संबंध सुधारतात आणि घरामध्ये भांडण तंटे होणार नाही आणि त्या आधारे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख शांती संपन्नता येऊ शकेल. तेव्हा विचार केल्यानंतर त्यांनी त्या प्रेम या व्यक्तीला बोलवण्यासाठी मान्यता दिली आणि घरची स्त्री बाहेर गेली आणि प्रेम त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्हाला आमचं बोलावलेलं आहे. तेव्हा तो व्यक्ती जसा आत येऊ लागला त्याच्याबरोबर बाकीचे दोघे वृद्ध सुद्धा आत येऊ लागले. आत आल्यानंतर त्या महिलेने आश्चर्याने विचारलं की तुम्ही तर सांगितलेलं होतं की तिघांच्या पैकी आत आम्ही एकावेळी एकजणच येणार, आणि मी जेव्हा तुम्ही सांगितल्यानंतर मी जेव्हा एकाला बोलवलं तर तेव्हा तुम्ही तिघे जण कशी आला. तेव्हा त्या वृद्धांनी सांगितलं, आम्ही खुश झालेलो आहोत, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य घेतलेला आहे. जर धन सांगितलं असतं तर आम्ही एकच जण आत आलो असतो, किंवा सफलता जर सांगितलं असतं तर एकच जण आत आलो असतो. पण तुम्ही प्रेम हा शब्द किंवा प्रेम ह्याचं नाव घेतलं आणि म्हणून आम्हाला तिघांनाही एकावे आत यावं लागलं. याचा अर्थ त्यांनी सांगितला की जेव्हा आपण जीवनामध्ये प्रेमाला स्नेहाला महत्व देतो आणि एक दुसऱ्याला स्नेह प्रेम द्यायला लागतो तेव्हा अनेकांच्याकडून आपल्याला सहयोग मिळू लागतो आणि त्या आधारे सफलता यश आपल्याला प्राप्त होतं. आणि एकदा यश प्राप्त झालं की धन हे येणार निश्चितच आहे. आणि म्हणून कर्माच्या गहन गती अनुसार आपण एकमेकांना स्नेह प्रेम दिलं पाहिजे तर आपल्याला प्रेम मिळू शकेल. कारण आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये स्नेह प्रेमाची आवश्यकता आहे. परंतु आपल्याला जे स्नेह प्रेम द्यायचं आहे ते फक्त निस्वार्थ प्रेम आपण दिलं पाहिजे, निर्विकारी प्रेम दिलं पाहिजे. आपण ईश्वराची मुले आहोत या दृष्टीनं जर आपण एकमेकांच्याकडं त्या प्रेमानं आत्मिक नात्यानं जर पाहायला लागलो तर स्नेह ऍटोमॅटिक आपलं वाढू शकेल आणि त्या आधारे आपला व्यवहार श्रेष्ठ होऊ शकेल आणि कर्म सुधारतील. आणि कर्म सुधारली तर निश्चित आपल्या समोर परिस्थिती कमी यायला लागतील, समस्या ह्या संपायला लागतील. आणि जरी परिस्थिती आल्या तर आपली कर्म श्रेष्ठ असल्यामुळं आपण त्या परिस्थितींना किंवा समस्यांना सहज पार करून पुढे जाऊ शकतो.